हॅलो, हा महाजन सर बोलतायत ना? नमस्कार सर, विशाल बोलत आहे म्हटलं, परांजपेमधून. तुम्ही म्हटलं म्हटले उद्या येणार आहे त्यासाठी फोन केला म्हटलं, कन्फर्मेशन घ्यावं. उद्या येणार आहेत का तुम्ही? चालेल. किती वाजेपर्यंत येणार सर? चालेल चालेल, या मग उद्या. ओके.